नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एकाच मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशश्च मेऽष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐमिडा देवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानीशगंसिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मामाहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आपल्याला सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा रौप्य महोत्सव हा स्वामी माधवनाथांच्या कार्यासाठी नव्या युगाचे पडघम वाजवून गेला। स्वामीजींच्या कार्यविस्ताराच्या कक्षा आता अधिकच रुंदावू लागल्या। 1958 सालापासून एका अप्रसिद्ध अंतर्मुख आणि संयत पद्धतीने चाललेला ज्ञानयज्ञ चांगलाच प्रदीप्त होऊ लागला। त्या यज्ञाला प्रज्वलित करतील अशा अनेक निवडक समिधा स्वामीजींच्या हाती येत होत्या। युवकांची एरवी दुर्मिळ असलेली शक्ती स्वामीजींच्या चरणांशी एकवटायला लागली। स्वामीजींच्या कार्याची समाजातली प्रतिष्ठा वाढू लागली आणि सर्व संप्रदायांचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट व्हायला लागले। अनेक वर्ष निरपेक्षपणे ज्ञानेश्वरी दासबोधाच्या माध्यमातून केलेल्या प्रबोधनाला आता एका संस्थेचं स्वरूप येऊ लागलं। स्वामीजींना नकळत ज्याचा शोध होता त्या युवा पिढीचं नेतृत्व हळूहळू उदयाला येत होतं। विश्वासाने जबाबदारी सोपवावी अशा मंडळींमध्ये तरुणांचा भरणा वाढू लागला। प्रौढ वयस्कर मंडळींचा अनुभव आणि युवकांचा उसळणारा उत्साह या दोन्हींचा समन्वय साधण्याचा खटाटोप स्वामीजी करत होते। स्वामीजींच्या खटाटोपाला यश येत असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं. रौप्य महोत्सवात मुलांनी उत्स्फूर्तपणे आणि संघभावनेनी जी सेवा केली त्याची स्वामीजींनी त्यांच्या कार्यकुशल दृष्टीतून दखल घेतली होती. मकरंद, विजय, नाना आणि अनेक युवकांवर त्यांनी अधिकाधिक विश्वास टाकायला सुरुवात केली. केंद्रात नित्य येणाऱ्या मुलामुलींवर स्वामींचा खरोखरच सजीव जडला होता. त्यांना घडवण्यासाठी स्वामीजी डोळ्यात तेल घालून लक्ष घालत होते. एका रामनवमीच्या वेळचा प्रसंग आठवतो. त्यावेळेस भागेश्वर निवासात 11 ते 12 असा रामजन्माचा उत्सव होत असे. स्वामीजी राम विजय या श्रीधर स्वामी विरचित ग्रंथातील रामजन्माचं प्रकरण वाचत असत. त्या दिवशी होणारं त्यांच्या भावविभोर अवस्थेचं दर्शन हे केवळ पुण्यप्रद आणि चित्तशुद्धीकारक असत असे. त्यांची सगदगद वाणी आणि त्यांचा हाश्रुपात यांनी श्रोते स्तिमित होऊन जात. त्यांची विशाल छाती लालबुंद होत असे. कानाच्या पाळ्या उगवत्या सूर्यासारख्या आरक्त होऊन जात. पोथीवाचन झाल्यावर ते श्रीराम जयराम जय जयराम हे नाम अत्यंत आवेगानी टाळ्या वाजवून सांगत असत आणि श्रोते त्यांच्या पाठोपाठ ते म्हणत. त्यानंतर रामजन्माचे अभंग होऊन हा कार्यक्रम संपत असे. रामनवमीच्या दिवशी स्वामीजींना नमस्कार करताना एक प्रकारची ढकधूक मनात राही. न जाणो आपल्या स्पर्शानी त्यांच्या उत्कट दिव्य भावदशेत बाधा येईल. नमस्कार करून जाताना कलिंगडाच्या फोडीचा प्रसाद दिला जाईल. पारंपरिक रामनवमीच्या उत्सवापेक्षा हा थोडा निराळा कार्यक्रम असेल, परंतु त्या दिवशीचा भावाविष्कार हा केवळ अविस्मरणीय असे. भागेश्वर निवासातील रामजन्माच्या पोथीवाचनानंतर त्या दिवशी आम्ही सर्वजण खाली उतरलो. ताराताई, कांचन, चिन्मयी, राधिका, मंदा, सुलोचना, लतुताई अशा बऱ्याच ताया आपापसात आनंदाने गप्पा मारत होत्या. माझ्या घराशेजारच्या श्रीयुत वैद्य यांच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एक खोली भाड्यानं घेऊन चिन्मयी आणि कांचन त्यावेळेस राहत होत्या. त्या खोलीमध्ये त्या सर्वजणी मिळून जात असतानाच माझी त्यांच्याशी गाठ पडली. कांचनताई मला म्हणाली, आम्ही वर सगळ्याजणी जाऊन भजनं म्हणणार आहोत, तू पण ये की थोडा वेळ. मी तत्काळ हो म्हणून त्यांच्याबरोबर चिन्मयीच्या खोलीत गेलो. त्या खोलीत स्वामीजींची एक सुरेख प्रतिमा होती. आम्ही गोल करून त्या खोलीत बसलो आणि अभंग भजन असा एक मोकळा कार्यक्रम चालला होता. सर्व तायांनी मला एक अभंग म्हणायला सांगितला. एरवी मला कोणी श्रोते मिळत नसल्यामुळे मी माझ्या आईकडून शिकलेला एक अभंग उत्साहाने म्हटला. हे सर्व चालू असतानाच अचानक स्वामीजी त्या खोलीत आले. स्वामीजी सरलातही अधूनमधून त्या खोलीवर येत असत. किंबहुना वैद्य मामांनी ती खोली भाड्यांनी स्वामीजींच्या सांगण्यावरूनच दिलेली होती. स्वामीजींनी खोलीच्या दारातून आम्हाला पाहिलं. आम्ही सर्वजण उठून हात जोडून उभे राहिलो. स्वामीजी आत आले, सर्वांवर नजर फिरवली. माझ्याकडे त्यांनी जरा जास्तच रोखून पाहिलं. त्यांना चिन्मयी म्हणाली, स्वामीजी आम्ही अभंग म्हणत बसलो आहोत. त्यांची मुद्रा गंभीर होती. थोड्या वेळापूर्वी रामजन्माची पोथी वाचत असताना विरघळलेला त्यांचा भाव आता बदललेला होता. ते म्हणाले, बरोबर चालू दे तुमचं, आणि ते वळून पुन्हा जायला निघाले. मी तर दिग्मूढ होऊन उभा होतो. क्षणभर कोणालाच काय बोलायचं ते समजेना. ते जसे आले तसे निघून जायला लागले। तेवढ्यात कांचननी त्यांना हाक मारली, स्वामीजी थांबा की थोडा वेळ, आमची भजनं संपलीच आहेत। त्यांनी असंच निघून जाऊ नये असं आम्हा सर्वांनाच वाटत होतं। कांचनची विनवणी ऐकून ते पुन्हा थांबले आणि माघारी वळून आत आले। इथे एक खुर्ची होती, त्या खुर्चीत ते स्थानापन्न झाले। सर्वांचा जीव भांड्यात पडला। त्यांनी मला विचारलं, तू पण अभंग म्हणलास का? मी मान डोलवली। त्यांना काहीतरी खटकलं होतं। 5 मिनिटात मी त्यांना नमस्कार केला आणि तिथून काढता पाय घेतला। घरी आल्यावर सुद्धा मला काही चुकल्यासारखं वाटत होतं। स्वामीजी असे गंभीर का झाले? मला तिथे बघून ते नाराज तर झाले नसतील ना? नाना शंका माझ्या मनात घोळत होत्या। शेवटी संध्याकाळच्या केंद्रात मी त्यांना विचारलंच। ते म्हणाले, आपल्या केंद्रात तुम्ही मुलं मुली येता, मला पूर्ण माहिती आहे की तुम्ही सर्वजण अत्यंत विवेकी आहात, आपापल्या मर्यादा सांभाळून असता, तरीसुद्धा असं मुला मुलींनी एकत्र वारंवार भेटणं हे आपल्या कामाच्या दृष्टीने उचित नाही। मी चाचरत म्हणालो, पण स्वामीजी त्या सगळ्या माझ्याहून मोठ्या आहेत आणि मला त्यांच्याविषयी खूप आदर वाटतो। स्वामीजींची मुद्रा वत्सल झाली। ते म्हणाले, हे सगळं खरं असलं तरी आपण सावध असणं हेच चांगलं, तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे। स्वामीजी परमदक्ष होते। कार्य शुद्ध राखायचं असेल तर काही संकेतांचं पालन कटाक्षानं व्हावंच लागतं अशी त्यांची स्पष्ट शिकवण होती आणि त्याविषयी त्यांनी कधीच तडजोड होऊ दिली नाही। मे 1982 रौप्य महोत्सवानंतर त्याच वर्षी पावस आनंद यात्रेचा योग जुळून आला। स्वामीजींनी प्रथमच एक मोठा दौरा करण्याचं निश्चित केलं। सातारा, कराड, कोल्हापूर, रत्नागिरी, पणजी, पावस असा सुमारे 15 दिवसांचा प्रवास ठरला होता। वास्तविक स्वामीजींची प्रकृती खूप प्रवास करण्यास अनुकूल नव्हती। इतका मोठा दौरा माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी एकदाच केला असेल। आपल्या राहत्या घरी सातत्याने ज्ञानेश्वरी सांगत राहण्याचा अद्भूत उपक्रम 25 वर्ष यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर थोडंसं पुण्याबाहेर महाराष्ट्रात जावं असं त्यांनी ठरवलं। परंतु ते सुद्धा एका मर्यादेतच। ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा हा त्यांचा मुख्य पिंड। गाव गन्ना फिरून प्रवचनांचा धूमधडाका करण्याचा त्यांचा मानस कधीच नव्हता। तथापि महाराष्ट्राच्या विविध भागात पसरलेल्या अनुग्रहितांचा, भक्तांचा त्यांना सतत आग्रह झाल्यावरून त्यांनी मोठ्या दौऱ्यासाठी अनुमती दर्शवली। पुण्यापासून सातारा, कराड, कोल्हापूर, रत्नागिरी ते थेट गोव्यापर्यंत जाण्याचा त्यांचा अजूनही एक उद्देश असावा असं वाटतं। तो म्हणजे या भागात पूजनीय स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित बहुसंख्येनं विखुरलेले होते। 1974 साली स्वरूपानंदांच्या निर्याणानंतर स्वामी माधवनाथांविषयी कर्णोपकर्णी अनेक समज गैरसमज सांप्रदायिकांमध्ये पसरले होते। त्यांचाही यथायोग्य परामर्श घेण्याचा स्वामीजींचा उद्देश होता। स्वामी माधवनाथांनी आपल्याच ठिकाणी राहून इतकी वर्ष प्रबोधनाचं काम केलं। नाथ संप्रदायाची परंपरा आणि साधना शुद्ध राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, परंतु काही मंडळींच्या पूर्वग्रह दूषित आणि असमंजस वक्तव्यांमुळे स्वरूपानंदांच्या अनुग्रहित साधकांमध्ये माधवनाथांविषयी आकसाची भावना बळावली होती। तो आकस नाहीसा व्हावा, प्रेमाच्या पायावर सर्वांनी सोहम ध्यान मार्गाचाच अवलंब करावा अशा हेतूनी स्वामीजींनी दौरा ठरवला। त्या दौऱ्यात मोजकेच साधक साधिका सहभागी झाले होते, परंतु त्या अंतर्गत रत्नागिरी पावस यात्रेसाठी मात्र पुण्यातल्या माझ्यासारख्या 100-125 साधकांचा सहभाग होणार होता. 1982 मधील पावस आनंद यात्रा ही अत्यंत आनंदमय झाली. त्यातील काही आठवणी पुढल्या खेपेस बघूया.
एक निवेदन वाचतो किंवा मनोगत असं म्हणू. परमपूजनीय स्वामीजी, आपल्या चरणी माझा शिरसाष्टांग नमस्कार. स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांच्या विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाविषयी. हा कार्यक्रम म्हणजे स्वर्गीय सुखाने ओतप्रोत भरलेला कार्यक्रम झाला. ते क्षण संपूच नयेत असे वाटत होते. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. सद्भक्त मुकुंदराव तापकीर, तुमचा बालमित्र, त्यांनी काव्यनिर्मिती मागचा इतिहास आणि त्याला चाली देण्याच्या मागचा इतिहास सांगितला. प्रत्येक काव्यामागचा इतिहास ऐकताना मुकुंद काका आता काय सांगणार याविषयी मनात उत्कंठा दाटून येत होती. असे वाटले, धन्य स्वामीजींचा बालमित्र ज्याने एवढे मोठे कार्य केले. स्वामीजी, या तुमच्या चार लाडक्या लेकरांनी पण किती हो गोड गायलेत सर्व अभंग. त्या सर्वांच्या हृदयातील भाव, भक्ती, प्रेम, सद्गुरुचरणी समर्पितता गायलेल्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत आहे. शब्द भावासह खोल खोल अंतरात जाऊन बसतायत. या तुमच्या लेकरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सद्भक्त मिलिंददादा आणि सद्भक्त क्षमाताई यांनी भावोत्कट भावोन्मेषांनी भरून गेलेल्या शब्दात केलेले निवेदन आणि त्यातील गोडवा हृदयात कमालीची आर्तता निर्माण करतात. स्वामीजी, कार्यक्रम चालू असताना वाटत होते की स्वामी माधवनाथांनी आम्हा सर्वांवर केवढे मोठे उपकार केलेत. जणू स्वामी म्हणत आहेत, या माझ्या पिल्लांनो, गुरुभक्तीत न्हाऊन निघा. हे गुरुभक्तीचे अमृत स्वामी मकरंदनाथांकडून मिळवा. ती गुरुभक्ती प्राप्त करून घ्या आणि गुरुभजनात रंगून जा. स्वामी तर चिन्मय रूपाने तेथे होतेच. त्यांचेही डोळे भरून आले असतील हा कार्यक्रम पाहून. स्वामीजी, तुम्ही आम्हा सर्वांना प्रत्येक कार्यक्रमातून वैकुंठातच घेऊन जाता की आपल्या केंद्राच्या प्रत्येक कार्यक्रमाची पातळी इतकी उच्च आहे की ती वर्णन करायला शब्दच नाहीत. स्वामीजी, सीडी ऐकताना तर भान हरपून गेले. कस्तुरीची कुपी उघडल्यावर संपूर्ण आसमंत कस्तुरीमय होऊन जावा, अगदी तसेच सर्व अंतःकरण सद्गुरुमय होऊन गेले, भान हरपून गेले. स्वामीजी, आपल्या बाबतीत काय बोलू, कसे स्तवन करू, हे सगळं बुद्धीच्या पलीकडील आहे. चंदनाचे हात पायही चंदन, एवढेच नव्हे तर बोलही चंदन. ते चंदनाचे अमृतमयी बोल अंतःकरणात कोठे ठेवू आणि कोठे नको असे होऊन गेले आहे. काव्यातल्या प्रत्येक शब्दाला सद्गुरुप्रेमाचा, सद्गुरु समर्पिततेचा सुगंध येतो आहे. हे 18 अभंग म्हणजे आम्हा सर्वांसाठी 18 अध्यायी गुरुगीताच झाली आहे. अनुपमेय, अविस्मरणीय गुरुप्रेमात प्रत्येक शब्द भिजलेली गुरुगीता, 18 कमलपुष्पांचा हारच या अभंगातून आपण आपल्या सद्गुरुचरणी अर्पिला असे वाटते. पहिलाच अभंग ऐकताना, मी अंतरी निरंतर तव अर्चनात रमतो या गोड आर्त मधुर शब्दांच्या पलीकडे जाऊच नये असे वाटते. खरंच स्वामीजी, गुरुसी भजावे रजकण होऊनी जावे असे होवो. स्वामीजी ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात एवढेच म्हणावेसे वाटते, जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जीत भजनीय मायागम्य अशा माझ्या प्राणप्रिय सद्गुरु स्वामी चरणी पुन्हा पुन्हा कोटी कोटी नमस्कार, अशा तुम्हाला मी शरण आहे शरण आहे। स्वामीजी या शब्द सुमनांनी केलेली तुमची पूजा तुमच्याच चरणी समर्पित केली आहे, हरिओम तत्सत। अजाणतेपणामुळे लिहिताना काही चूक झाली असेल तर त्यांच्या या लेकराला माऊलीने क्षमा करावी, इतकं सुंदर लिहिल्यानंतर खाली अशी टीप लिहिली आहे। मला असं वाटतं की ही जी टीप आहे ही अर्थात हे सगळं मी इथं वाचून दाखवावं म्हणून निश्चित दिलेलं नाहीये, पण किती सुंदर आणि उत्कट प्रेममय असा अभिप्राय असू शकतो तो वाचून मला जाणवलं म्हणून मी हे वाचलं। मला कधी कधी स्वगत जे स्वतः करता केवळ असतं तर ते वाचूनही हे समजत नाही, त्यामुळे अजाणतेपणामुळे लिहिताना काही चूक झाली असेल तर हे वाक्य मी वाचलं। खरंच हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला, ऐश्वरीय सुख किंवा स्वर्गीय सुख काय असतं ते या कार्यक्रमामध्ये खरंच अनुभवाला आलं। चारही तीनही निरूपणं त्या कार्यक्रमामध्ये झालेली अतिशय नेमकी आणि अतिशय उत्तम अशी झाली। गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे अशी ती ओवी होती। जिथं गुरु आहेत तिथं ज्ञान असतं आणि गुरु आहेत तिथं कसं ज्ञान असतं हे स्वामीजींच्या ठिकाणी मी अनुभवलं। महाराज म्हणायचे गोंदवलेकर महाराज की कोणीतरी त्यांना असं म्हटलं की तुम्ही बोलता ते अंतःकरणाला जाऊन भिडतं, तेव्हा महाराज म्हणाले की तुमचं बोलणं स्मृतीचं असतं आणि माझं स्फूर्तीचं असतं असं महाराज म्हणाले। तसं गुरु हे स्फूर्तीतून आलेलं ज्ञान त्यांच्या अनुभवाचं ज्ञान जे शास्त्रांनीही सांगितलं त्यांच्याही सद्गुरूंनी सांगितलं आणि त्यांच्या अनुभवाचं आहे असं ज्ञान प्रगट करतात। वाचून ज्ञानाबद्दल ते सांगत नाहीत, ते अभ्यास करत असतील पण त्यांचं ज्ञान हे विशेष करून त्यांच्या अंतर अनुभवाचं असतं। ग्रंथ तेथे ज्ञान काल मी कुठेतरी बोलताना म्हटलं, अशी ओवी नाही लिहिलेली, गुरु तेथ ज्ञान असं म्हटलं, कारण ज्ञान पुष्कळ आहे, ते ज्ञान अनुभवगम्य झाल्यानंतर त्या ज्ञानाचा इतरांना उपयोग होतो। तसं स्वामीजींचं सर्व जीवन हे दुसऱ्याकरता दुसऱ्यांना सुखी करण्याकरता विवेकी करण्याकरता विचारांची दिशा देण्यासाठी असं घडलं आणि असंच सुखानी पुढं जात राहिलं। संगे घेऊनी भक्त जनांना माधव करीतो कालक्रमणा असं स्वामीजी स्वतःबद्दल म्हणतात। तसं त्यांनी सर्व जीवनभर केलं असं असल्यामुळे आणि त्या कार्यक्रमामध्ये गुरूंशिवाय म्हणजे स्वामीजींशिवाय काही विषयच नव्हता असं सर्व असल्यामुळे तो कार्यक्रम आणि खरंच ज्या पद्धतीने तो कार्यक्रम झाला तो परिसंवाद आणि त्याच्यानंतर झालेलं हे थोडंसं अभंग गायन सद्भक्त मुकुंदरावांनी ज्या पद्धतीने तो कंडक्ट केला हे सर्व आणि थोड़े थोड़े एखाद ध्रुपद आणि एखाद कडव असं म्हटलं गेलं चार जणांनी म्हटलं ते हे सर्व फार फार उत्कृष्ट झालं। मुकुंदराव तापकीर तुमचा बालमित्र असं म्हटलंय। खेड मध्ये खेड राजगुरुनगर मध्ये मुकुंदरावांना मी पाहिलेलं होतं ते मला पुष्कळ सिनियर मी मला असं वाटतं की पाचवी असताना ते अकरावीत असतील त्यामुळे तिथं जर कधी चुकून त्यांच्याशी आरेतुरे केलं असेल तर एरवी बारामतीला असताना ते येत होते तेव्हा त्यांनी फार आदर कमावलेला होता समाजातून आणि नेहमीच माझी त्यांच्याबद्दल तशीच भावना राहिलेली आहे। मला देखील त्यांच्यासारखा मित्र मिळाला याबद्दल फार फार कृतज्ञता वाटते। त्यांनी या ज्या चाली आणि मला कविता करण्यासाठी एक प्रकारे थोड्याशा प्रेमाच्या अधिकारांनी म्हणा आग्रहांनी म्हणा असं प्रेरित केलं त्यामुळं ही काव्य झाली नाहीतर तसा मी कवी नाही। कवी म्हणून एक टिपिकल व्यक्तिमत्व असतं तसा मी नाही पण मला असं वाटतं की त्यांनी माझ्यातला हा गुण बाहेर काढला। मुकुंदराव कुठं तुम्ही असे दडून बसू नका या 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 काहीतरी म्हणा। कुठलाही अभंग म्हणा। आमच्या वाड्यात एक बारामतीला मधु मोकाशी म्हणून माझा मित्र होता ते आता दौंडला मराठीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत मराठी भाषेचे तर ते काव्य करायचे आणि मला बोलून दाखवायचे त्यांनी केलेल्या कविता तर मधु कविता करतो तर आपल्यालाही करता येतील का असं मला वाटायचं आणि मी तेव्हा काही कविता करायला सुरुवात केली काव्य करायला सुरुवात केली। हा कालखंड साधारणपणाने तेव्हा पीडी म्हणायचे प्री डिग्री कॉमर्स FY SY असा माझ्या याच्यातला होता तेच पुढे थोडंसं चालू राहिलं। स्वामीजींकडे आल्यानंतर ते मधूच्या गाठी भेटी बंद झाल्यान माझं काव्य करणंही बंद झालं मी विसरूनही गेलो पण नंतर मला स्वामीजींशी खूप बोलावं असं वाटायचं आणि या मुली स्वामीजींशी इतकं मोकळेपणाने बोलायच्या पण त्यांच्या पुढे मी तसं फार बोलू शकत नसे नुसतं बसून त्यांचं ऐकायचं एवढंच होत असे। मी असा मार्ग निवडला की त्यांच्याशी जे बोलायचं बोलायचं याचा अर्थ आपल्याला काय वाटतं आपण आता कुठं आहोत याचं निवेदन त्यांना करायचं तर ते मी काव्यातून करायला लागलो आणि त्यांना काही काव्य करून मी द्यायला लागलो तेही मोठ्या प्रेमाने ती पाहायचे आणि बाजूला ठेवायचे वाचायचे कधीतरी एखाद्या वेळेला चाल आहे का म्हणायचे म्हणायलाही सांगितलेली असेल। साधारणपणाने 1981 सालापर्यंत हा उपक्रम चालू राहिला। स्वामीजींकडे आल्यानंतर 78-79 साली मी कदाचित एखादं काव्य करून त्यांना अर्पण केलं आणि त्या दरम्यान 10-12 काव्य करून त्यांना अर्पण केली। 81 साली पावसमध्ये मी एक काव्य केलं मला खूप चांगला ध्यानात अनुभव आला आणि मग मी असं ठरवलं की हे काव्य करणं प्रकरण बास झालं, थांबून टाकू, म्हणून मी ते बंदच केलं. ते परत मुकुंदरावांनी साधारणपणे किती 10 वर्षांपूर्वी असेल परत एकदा मला आग्रह केला, बाहेर काढलं. आणि आता देखील असं वर्षातून एखाद दुसरं आठवलं त्यांनी काही सांगितलं तर करतो. बाकी म्हणा.
या कार्यक्रमानंतर स्वामीजीने मला एक 2 तासांनी एक SMS पाठवला. कौतुकाचा होता. मम्मी त्यांना SMS पाठवला. मी एकच वाक्य म्हटलं की माझी सेवा तुमच्या चरणी रुजू झाली. स्वामीजी आता ते म्हणतात हा त्यांचा मोठेपणा आहे की मी त्यांचा मित्र आहे, परंतु ते माझे सद्गुरु आहेत. कधी कधी मित्रत्वाचा भाव जागा होतो म्हणूनच मी त्यांना हक्काने काही सांगू शकतो. आणि त्यामुळे हे काव्य निर्माण होऊन गेलं एवढंच म्हणता येईल. त्याच्या खूप गमती जमती मी कधी कधी सांगत असतो, कधी गाडीत बसल्यानंतर, कधी टेलिफोनवरती, अशा चाली या होत गेल्या. पण मला ते काव्य म्हटल्यानंतर स्वामीजी सांगितल्यानंतर मलाही काव्य आठवायचं, संघाची काही गीतं आठवायची. मी का कोण जाणे होऊन गेलं याच्यापेक्षा दुसरा शब्द काही नाही. मी एखादं गीता गीत त्यांना सांगावं म्हणावं आणि त्यांनी ते काव्य 8 दिवसात तयार करावं. पण ते आता काव्याचा जेव्हा पाठीमागे जातं तेव्हा असं कळतं की आता माझी पूर्वीची गीतं विसरू लागलो मी आणि हेच गीतं माझ्या लक्षात आहेत. आणि त्या कार्यक्रमात खरं म्हणजे त्याचं श्रेय स्वामीजींच्या काव्यांना आणि अभंगांना. आणि ते ज्यांनी गायलं ते सर्व आपले साधक या सर्वांनाच खरं म्हणजे आहे. मी त्याच वेळी सांगितलं की याची मी काय केलं तर तेच मी म्हटलं की स्वामीजींच्या अंतकरणातला जो गुरुभक्तीचा सतत वास करणारा झरा आहे तो थोडा प्रगट करण्याचा मी किंचितसा प्रयत्न केला. एक छोटा उपकरण हो या भूमिकेनेच मी काम केलं. आपण सर्वांनी खूप कौतुक केलं, SMS पाठवले आणि मला बिनिंदानी दम दिला होता की सर्व सिटी संपल्या पाहिजेत. आणि खरोखरच आपण सर्वांनी तो प्रतिसाद दिला आणि कार्यक्रम संपता संपता सर्व सिडीची विक्री संपली, सर्व सिडी संपल्या. याचा अर्थ आपण सर्वांनी तो प्रतिसाद दिला म्हणूनच आपण सर्वांनी तो मोठ्या प्रेमाने ऐकला, प्रेमाने स्वागत केलं. ते काव्य त्याच्या ते भाव त्याच्यातली सर्व गायकी बी ते एक वाक्य सांगायचं माझ्या खूप मनात होतं. ते वेळेच्या वेळी राहून गेलं की स्वामीजींच्या त्या अभंगाने आणि त्यांचं गायन करणाऱ्या सर्व साधक गायकांच्या या संगीताच्या एकूण त्या काव्यामुळे आणि त्याच्यातले खरोखर गंधर्व सूर हे बालगंधर्व रंगमंदिर देखील पावन करून गेलं आणि त्या संगीताचे सूर खरोखर बालगंधर्वांच्या पर्यंत पोहोचले अशी माझी त्या काळातली भावना मनात आली. मी स्वामीजी या याच्यातलं पहिलंच गीत म्हणतो ज्याचं आपलं हे प्रेमस्वरूप गुरुवर या काव्यानेच आज मी सुरुवात करेन. ही सर्व काव्य गायनामध्येच जास्त मला आणि आपल्या सर्वांना मनापासून समाधान वाटतं हे काव्य गातो. या कार्यक्रमाला काही संघातले जे गायक मंडळी ती पण आली होती, त्यांनी देखील आश्चर्य त्यांनी व्यक्त केलं आणि इतका सुंदर रचना या काव्याच्या स्वामीजींनी कशा केल्या ते मला वारंवार ते विचारत होते. कवितेच्या बाबतीत असं म्हटलं जातं की कशी अचानक जनी प्रगटते मनातरी उर्वशी मीन कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. हे संजीवनी मराठींचं एक कविता आमच्या मला वाटतं 11 वेळ होती. पण स्वामींची गंमत असली की काव्य स्फुरलं का ते मला सांगायचे. काना मात्रा सर्व आम्ही त्या एकमेकांच्या सहवासात दुरुस्त करायचे आणि स्वामीजी मलाच विचारायचे. मी ते म्हणजे तेज म्हणते म्हणते बरोबर आहे तुम्ही चालली काय प्रश्न नाही. असं एक काव्य 18 अभंग निर्माण झाले खरोखरच हा. पण स्वामीजींनी प्रॉमिस केले त्या कार्यक्रमात की मी तुम्हाला तुम्ही म्हणायचं कारणच नाही, मीच तुम्हाला सांगेल हे काव्य मला आवडले, तुम्ही आमच्यासाठी अभंग तयार करून द्या आणि नजीकच्या काळामध्ये एखादा अभंग आपल्याला निश्चितपणे स्वामीजी तयार करून देतील, मला वाटतं मला गायनाची संधी ते देतील.
हे प्रेम स्वरूप गुरुवर, हे सुख निधान गुरुवर, हे अर्थ बंधु गुरुवर, निज जन कृपाल गुरुवर, मी अंतरी निरंतर तव चनात रमतो, हे पुनीत चरणवंदित पावन कृपेश स्मरतो, तव अर्चनात्रमतो, तू परम धाम मुचे मंगल निधान साचे, शाश्वत सुख प्रदाता सर्वस्व तुचि अमुचि, सेवेत सौख्य तुझिया मी नित्य पाविजेतो, सर्वस्व अर्पुनिया भक्ति सुखात धातो, तव अर्चनात्रमतो, श्रुति वेद मौन धरुनी स्वरूपी तुझाने मारे, देवर्षि व्यास मुनिवर गुणवानिता वीरमरे, कीर्तित अशा तुम्हासी मीस्तवनी गाईजे तो, हे माधवा दयाळा सगुणी तुला पहातो, तव अर्चनात्रमतो, तू सर्वभूति अससी तू सर्व काळी असी तू ब्रह्म मंत्र सोहम बोधात तू विलससी अक्षर अघाध तुमते चित्कवनी लाही जे तो मकरंद त्यात विरुनी मकरंद त्यात विरुनी निज धन्य तेस वर तो तव अर्चनात्रमतो हे प्रेमस्वरूप गुरुवर हे सुखनिधान गुरुवर मी अंतरी निरंतर तव अर्चनातरमतो हे पुनीत चरणवंदित पावन कृपेश स्मरतो तव अर्चनातरमतो तव अर्चनास रमतो
एक प्रश्न घेतो असं म्हटलं की त्या सुरांमधून आणि शब्दांमधून बाहेर येता येत नाहीये. माझा हा मित्र असा साधा आहे की याच्यातला एखादा तरी अभंग त्यांच्या आवाजामध्ये व्हावा असं माझी स्वतःची इच्छा होती, आमची सर्वांची इच्छा होती, पण त्यांनी ते केलं नाही. त्यांच्या चाली आहेत आणि म्हटलं ज्यांच्यात ज्यांनी हे म्हटलं त्यांनी फार अप्रतिम म्हटलं, पण त्यांचा साधेपणा असा की मी शिकवतो मला त्याच्यात गायला तुम्ही सांगू नका असं ते म्हणाले. अंतर्मुखतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असताना जाणवले की त्या अभ्यासाच्या आड येणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्या कुटुंबियांविषयी काळजी हा सर्वात मोठा अडथळा येतो आहे. वैयक्तिक स्वतःबद्दलच्या सर्व घटनांची काळजी अथवा भार हा स्वामीचरणी सोपून द्यावा असा निश्चय केला जातो. त्याप्रमाणे थोडेफार जमते देखील आपल्या कृपेने, परंतु घरातील सर्वांचाच भाव अथवा विश्वास सद्गुरूंच्या ठिकाणी एकसारखा नसतो. जरी सर्वजण अनुग्रहित असले तरी हे घडते. त्यामुळे ते त्यांच्या प्रश्नांनी सतत अस्वस्थ अशांत असतात. नकळत ती घरातील अस्वस्थता आपल्यावरही परिणाम करायला लागते आणि अंतर्मुखता निघून जाते. स्वामीजी सवडीप्रमाणे याविषयी मार्गदर्शन कराल का? आपल्या सकट आपल्या सर्वांचा भार सद्गुरूंवर सोपवून निश्चिंत राहावे हे वाक्य वाचायला म्हणायला खूप सोपे वाटते, परंतु प्रत्यक्ष करताना मात्र अत्यंत कठीण वाटते. काय करावे, कसे जमवावे, श्रद्धा अधिक दृढ कशी करावी असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्या कुटुंबियांविषयीची जी काळजी, त्याचा मोठा अडथळा अंतर्मुखतेचा अभ्यास करताना येतो असं ते म्हणतात. काल आपल्या केंद्रातल्या एका साधकांनी मला असं सांगितलं की त्यांच्या घरातली एक व्यक्ती जे या प्रश्नाशी संबंधित काही नाहीये, पण रोज दारू पिऊन घरी येते. घरातली एक व्यक्ती रोज दारू पिऊन घरी येते, त्यामुळं सगळं घरातलं वातावरण अर्थातच बिघडतं. त्यांची बडबड, त्यांचे आरोप, त्यांना समजावण्याचा व्यर्थ केलेला प्रयत्न, घरात त्यानिमित्ताने तापलेलं वातावरण, एकमेकांवर चिडणं, असं सगळं घरात चालू आहे. ते स्वतः साधक आहेत, पण सगळे लोक साधक नसतात घरातले. अशा व्यक्तीचा हा प्रश्न होता. ते मला असं म्हणाले की कसला प्रेमभाव, कसली अंतर्मुखता, कसलं साक्षीत्व, घरी गेलं की काही आठवत नाही, आणि अशा परिस्थितीत अभ्यास करायचा तरी कसा, असं म्हणाले. आणि फोन ठेवता ठेवता म्हणाले, असं जरी असलं तरी देखील त्याचं जीवन त्याच्यापाशी आणि माझं जीवन माझ्यापाशी, मला हा अभ्यास करायलाच पाहिजे. ते म्हणाले की मी तुमच्यापाशी तक्रार करतोय खरी, पण मला माहितीये की या प्रश्नाचं उत्तर माझ्याच ठिकाणी आहे, माझ्याच मनस्थितीत आहे. या सगळ्या परिस्थितीला मी भक्कमपणाने तोंड देईन, म्हणाले. पण असं नको वाटतं, असं त्यांचं म्हणणं होतं. हे तर अगदीच बरोबर होतं. आपल्या कुटुंबियांविषयीची जी काळजी असते, ती काळजी हा खरंच मोठा अडथळा असतो. आपला मुलगा 12वीत आहे, त्याचा रिझल्ट लागलेला आहे, त्याला मार्क समजा कमी आहेत, त्याच्या ऍडमिशनविषयीची काळजी ही काही खोटी गोष्ट नाही. आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे, स्थळ पाहतो आहोत, आपण आपल्या मुलीला किती प्रेमाने आपल्या घरात वाढवलेलं असतं, तर तसंच तिला स्थळ मिळावं, ती सुखी असावी तिच्या घरी, तिचं सगळं चांगलं व्हावं असं जे आपल्याला वाटतं, ते काही खोटं नाही. या सगळ्या खऱ्या भावना आहेत. त्याच्यामध्ये काळजी ही जी गोष्ट आहे, काळजी करणं आणि आपण काळजी घेऊन निर्णय घेणं, काळजीपूर्वक निर्णय घेणं आणि काळजी करणं, याच्यामध्ये जरा मी फरक करीन. कधी कधी असं होतं की काही गोष्टी व्हायला वेळ लागतो. एखाद्याचं घर त्याला करायचंय, घ्यायचंय, पण मनासारखं घर मिळतच नाही, जागा समोर येतच नाही. हवी ती वस्ती, हव्या त्या बाजूला शहराचा घर असणं, असं त्याला करायचंय पण होत नाही. अशा सगळ्या गोष्टींनी जी व्यग्रता असते, सगळ्या कुटुंबाला व्यापून राहिलेली व्यग्रता असते, विशेष करून मुला मुलींची काळजी हा फार महत्वाचा भाग राहतो. त्यांचं कसं होईल अशी काळजी. त्यावेळेला ते असं म्हणतात की आपल्या स्वतःच्या बाबत आपण स्वामी चरणी सगळं सोपून दिलेलं असलं तरी देखील घरात जर चार पाच जण असतील आणि दोन तीन जण अस्वस्थ असतील, अस्वस्थच चर्चा करत असतील, तर त्याचा परिणाम उरलेल्या सर्वांवर होणं हे स्वाभाविक राहतं. आणि सगळे अनुग्रहित असले तरी देखील सर्वांचा एकसारखा भाव नसतो हे अगदी खरं आहे. खरं म्हणजे आपण आपल्याला शक्य असे सगळे प्रयत्न करावेत कोणाकरताही, अगदी माझा मुलगा असेल तरी, माझी मुलगी असेल तरी, मी मला शक्य असं सगळं त्याच्याकरता माझ्या कर्तव्यांनी करावं. प्रेमाच्या माझ्या नैसर्गिक भावनेमुळं त्याचं सगळं चांगलं व्हावं असं मला जरूर वाटावं, तरी देखील तो वेगळी व्यक्ती आहे, वेगळं अतीत घेऊन आलेला आहे, प्रत्येकाचं दैव वेगळं आहे हेही जरा समजून घ्यावं. एकसारखं नाहीये. त्यामुळे हे सगळं करत असतानाच उलट अंतर्मुखतेचा अभ्यास चांगला करता यायला पाहिजे असं मला वाटतं. घरातल्या मंडळींच्या बाबत आपण काही नाही करू शकत. प्रत्येकाचा आपला स्वतंत्र प्रवास ती ती व्यक्ती करते आहे. एक प्रकारे संतांना किंवा सद्गुरूंना स्वामीजींच्या एका अभंगामध्ये माधवाची ऐशी स्थिती जना जाणवेना, अपूर्ण मनाशी पूर्ण चोजवेना, प्रेमरंगी परी त्यांच्या रंगून या गेलो असं स्वामीजी म्हणतात. आपण स्थिर असावं आपल्या आत, सहज भावानी हृदय संस्फुरद आत्मतत्वम, जे हृदयाच्या ठिकाणी मी असं सहज स्फुरणारं आत्मतत्व त्याचं स्मरण करावं. सच्चित सुखम, ते सत स्वरूप अविनाशी आहे, देह नव्हे, आत्मस्वरूप ते चैतन्य मात्र आहे, ते सुख रूप आहे, सुखस्वरूप आहे, त्याला जाणावं आणि आपल्या देहाला त्याच्यापासून जरा वेगळं काढावं. हा अभ्यास रोज करावा, रोज समजावं की मी हा तो परमात्म स्वरूप आहे आणि हा जो देह वर्तन करणारा आहे हा देह मला, म्हणजे त्या परमात्म स्वरूप अशा मला मिळालेलं साधन आहे. देहाचाही अपमान होऊ शकतो, आपल्या देहाचाही अपमान होऊ शकतो, तोही जरा दुरून पाहायला शिकावं. होऊ नये आणि अपमानाची आवड नसावी, अपमान झाला तरी चालेल अशी भूमिका नसावी, दाखवून द्यावं की आपला अपमान होणं बरं नाहीये हे, नाहीतर मग लोक पुढं पावलं टाकायला सुरुवात करतात. पण तरी आतून समजून असावं की देहाच्या अपमानाने माझा अपमान होत नाही, देहाच्या मानाने देखील माझा मान होत नाही, असं स्वतःबद्दल आधी एक बळकट मेढा स्वतःचा रोवलेला असला पाहिजे. आणि मग तो रोवल्यानंतर मग संबंधित आहेत, देह संबंधित आहेत, जो देहाकडे जरा दुरून पाहतो तो देह संबंधितांच्याही त्रासाकडे, सुखाकडे, दुःखाकडे थोडासा दुरून पाहायला शिकेल, शिकावा अशी माझी इच्छा आहे. त्यांनी शिकावं तसं. हे जर केलं नाही तर होणार काय? तर आपण सर्व करत असताना आणि सर्व समजत असताना आपण परत परत त्याच्यातच सापडतो. उलट माझी अशी श्रद्धा आहे की जो अंतर्मुखतेचा अभ्यास करेल तर तो इतरांना आधार वाटावा, घरातल्याही इतरांना वाटावा. हळूहळू त्याचं महत्व घरात देखील समजेल. घरात महत्व समजण्यासाठी परमार्थ करायचा नाहीये, तरी देखील आपण स्थिर शांत असणं हे फार गरजेचं आहे. सगळाच भार आपल्या डोक्यावर घ्यायचा नाहीये. अगदी मी असेही लोक पाहिलेत की त्यांच्या मुलाचं इंजिनिअरिंग चालू होतं तर आई रोज रात्री झोपताना तुला पहाटे 4 वाजता उठायचं आहे आणि उठल्यानंतर तू काय अभ्यास करायचा आहेस ती पुस्तकं उशाशी आहेत. 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आत घरात यायचं नाही असं लक्ष ठेवून अभ्यास मुलाचा घेतला. कॉलेजमध्ये जा 9 वाजता, 4:30 वाजता परत ये, टेबल टेनिस खेळायला जा, आल्यानंतर या विषयाचा आज अभ्यास करायचा. तो मुलगा 7 वर्ष इंजिनियरच होत नाही, कसा होत नाही, काय चुकतंय, आपण इतकं लक्ष देतोय. जेव्हा प्रत्यक्ष जाऊन पाहिलं, विचारलं, तेव्हा तो अब्सेंट होता. आईनी केलेल्या या आग्रहाचा इतका विपरीत परिणाम झाला की समोर पुस्तकं ठेवलेली आहेत आणि तुला ही वाचायची आहेत म्हणून आईनी सांगितलं मी वाचणार नाही अशी भूमिका झाली. तुम्ही किती काळजी करणार? त्या रडत माझ्याकडे आल्या, म्हणाल्या की अजून याच्याकडे किती लक्ष द्यायचं. म्हणलं दिलं हेच खूप आहे, इतकं लक्ष नका देऊ. तुम्ही त्याला जन्माला घातलं हे जरी बरोबर असलं तरी देखील असं थोडंच आहे की हे कर म्हटल्यावर करेल, नको करू म्हटल्यावर नको करणार, हे खायचं थांब की थांबेल. ती स्वतंत्र व्यक्ती आहे. आणि मग पुढे एक एक प्रश्न निर्माण होतच राहतात. अशा प्रकारे खूप जर पझेसिव्ह झालं आपल्या मुलांबद्दल का होईना, आपल्या घराबद्दल का होईना, आपल्या नवऱ्याबद्दल, आपल्या बायकोबद्दल, तर दुःखच पदरी पडतं, बाकी काहीही नाही. असं असल्यामुळं योग्य वेळेला प्रत्येकाला आपापल्या परीने जेवढं मिळायचं तेवढं मिळत असतं आणि त्याच्याबद्दल कोणीही काहीही करू शकत नाही. अगदी लग्न ठरण्यापासून, शिक्षणापासून सगळं त्याला आपण विचार देऊ शकतो, बुद्धी देऊ शकतो, विचाराची दिशा देऊ शकतो, याच्या व्यतिरिक्त त्याचं आपण काही करू शकत नाही. म्हणून अति मुलांकरता झालं, घरातल्या कोणाकरताही झालं, आपल्या स्वतःलाही विसरल्यासारखं करून तेवढंच एक ध्येय असल्यासारखं असं जीवन जगू नये. उलट त्याच्यावर संस्कार करावेत आणि बाकी गोष्टी त्याच्या विवेकावर थोड्याशा सोपवाव्यात. सगळंच आपण धरून चालवायचं असं करता येत नसतं. घरातल्या सगळ्याचाच भाव सद्गुरूंच्या ठिकाणी एकसारखा नसतो, आपल्यासारखा इतरांचा नसतो असा त्याचा अर्थ आहे. नसला तर नसला, ते आणि त्यांचा परमार्थ हे बघून घेतील. तेही जर केंद्रात येत असतील, श्रवण करत असतील, तर त्यांच्या अंदाजानी, त्यांच्या मुमुक्षेप्रमाणे, त्यांच्या तळमळीप्रमाणे त्यांचा भाव हळूहळू वाढेल. वाढवत नेणं ही त्यांची जबाबदारी आहे, पण आपली नाही. आपण सांगू शकतो. अशा वेळेला उलट अंतर्मुख व्यक्ती जर असेल तर हे सर्व नीट समजून घेऊन जगत व्यवहाराचं जरा त्याला मौजच वाटली पाहिजे. खुशीने हसणारे, दुःखाने रडणारे, तळमळणारे असे लोक पाहून जो अलिप्त आहे आणि अंतर्मुख आहे त्याला थोडीशी मजा वाटली पाहिजे. मजा अशी की काय हसतायत, किती सुखी, ही स्थिती कायमची टिकणारी नाही. किती दुःखी, ही स्थिती कायमची टिकणारी नाही. दुःखानंतर सुख देतो देव कृपाळूपणे असं म्हटलेलं आहे. हे रहाटगाडग्यासारखं आहे. असं असल्यामुळं आपल्या कुटुंबीय मी आणि माझं हा जो प्रत्येक वेळेला आपल्या जीवनात, म्हणूनच भगवद्गीता अवतरते. अर्जुन जसा माझे जे आहेत त्यांच्याकरता म्हणून प्रश्न विचारत होता तसाच हा प्रश्न आहे आणि हा अस्वाभाविक नाही. असं असल्यामुळेच आपल्या सगळ्यांना या पारमार्थिक भूमिकेची अतिशय गरज आहे. अंतर्मुखतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असताना वारंवार चित्त आत वळवावं. वारंवार या देहाच्या आत असणारं शाश्वत अविनाशी सुखमय असं तत्व मी आहे हे समजून घ्यावं. देह देखील मी नाही, इथून सुरुवात असावी, मग देह संबंधित. जर देहच मी नसेन तर असं हे जरा अवघड वाटलं तरी देखील चिंतनानी समजून घेऊन हळूहळू करून हे जमतं. याच्याकरता ध्यान खरंच अंतर्मुखतेचा अभ्यास कर जमला नाही असं वाटतं ते खरंच आपल्या एका देहबुद्धीपोटी जमत नाही, कणव येते म्हणून जमत नाही, आपण मोहग्रस्त होतो स्वजनांविषयी म्हणून जमत नाही. पण या सगळ्या गोष्टी दूर सारण्यासारख्याच आहेत. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकारीयोयम उच्यते हे जे वर्णन केलेलं आहे, नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोयम सनातनः असा सनातन परमात्मा मी आहे अशा प्रकारचा भाव धरावा. आणि त्याच्या अधिष्ठानावर परमात्म्याचीच लीला चाललेली आहे, जशी माझ्या देहातून देखील त्याचीच लीला चाललेली आहे आणि सर्व देहातून त्याचीच लीला चाललेली आहे. आपलं जीवन सुधारून घेणं हे ज्याचं त्यांनी करायचं आहे. आपण दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो पण दुःख दूर ज्याला त्याला करायचं आहे. आपण विवेक सांगण्याचा प्रयत्न करतो पण विवेक करणं हे ज्याचं त्यांनी करायचं आहे. असं या मर्यादा दुसऱ्याच्या बाबत आपण लक्षात घेतलेल्या चांगल्या अगदी आपले लोक झाले तरी देखील, कारण मला देखील अगदी स्वामीजींकडे जात होतो तेव्हापासून माझ्या घरातल्या मंडळींविषयी असंच वाटत असे की मी जितक्या ओढीनी जातो तितक्या ओढीनी सगळे का नाहीयेत, सगळे नाही येणार हे नंतर मला कळलं. प्रत्येकाची चाल वेगळी, प्रत्येकाची ओढ वेगळी हे आपण समजून घेणंच गरजेचं आहे. आणि मी जातो आहे ना तर मी माझ्या करता माझ्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी जातोय, आता तेही माझ्यासारखेच व्हावेत, हेही माझ्यासारखेच व्हावेत अशा पद्धतीने ही इच्छा खूप चांगली आहे. पण तसंही पाहायचं झालं तर आपण सगळे इथं जमलेले एवढे 250-300 लोक हे आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबियांसकट येतात असे थोडे आहेत. आमचे आरके जर सोडले सगळे हे भाग्य आहे मोठं. मलाही ते भाग्य नंतर पाहायला मिळालं. सुरुवातीचा काळ मी सांगतो की मला असं वाटत असे की माझ्या एवढी सगळ्यांना ओढ लागावी, हळूहळू त्यांना स्वामीजींनी आपलंसं केलं. पण अशा पद्धतीने जरा विवेकच करावा, या विवेकानेच या अंतर्मुखतेचा अभ्यास जमेल असं मला वाटतं. हा प्रश्न खूप चांगला होता. आता बरेच दिवस आलेले प्रश्न आहेत जे मध्यंतरी मी घेतले नव्हते ते एक एक करून मी घेत राहीन. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.